पार्क में एक दिन
Ein Tag im Park.
पार्क में नए दोस्तों के साथ बातचीत करके सरल अभिवादन और विदाई के वाक्य सीखें.
Lerne einfache Begrüßungs- und Verabschiedungsphrasen, indem du mit neuen Freunden im Park interagierst.
यह एक सुंदर सुबह है.
Es ist ein schöner Morgen.
सोनिया पार्क जाती है.
Sonja geht in den Park.
वो बहुत सारे पेड़ देखती है.
Sie sieht viele Bäume.
एक कुत्ता उसके पास आता है.
Ein Hund kommt zu ihr.
सोनिया कुत्ते को सहलाती है.
Sonja streichelt den Hund.
एक लड़का आता है.
Ein Junge kommt.
वो कहता है, नमस्ते.
Sagt, hallo.
सोनिया जवाब देती है, नमस्ते.
Sonja antwortet, hallo.
लड़का कहता है, मेरा नाम रवि है.
Der Junge sagt, mein Name ist Ravi.
सोनिया मुस्कुराती है.
Sonja lächelt.
वो कहती है, तुमसे मिलकर अच्छा लगा, रवि.
Sie sagt, schön dich kennenzulernen, Ravi.
रवि गेंद खेलता है.
Ravi spielt Ball.
सोनिया देखती है.
Sonja schaut zu.
दोपहर हो गई है.
Es ist Mittag.
घर जाने का समय हो गया है.
Zeit nach Hause zu gehen.
रवि अलविदा कहता है.
Ravi sagt auf Wiedersehen.
सोनिया विदाई में हाथ हिलाती है.
Sonja winkt zum Abschied.
डाकघर में एक कॉल.
Ein Anruf bei der Post.
फोन पर मूलभूत संचार और साधारण पत्र लिखने का परिचय.
Eine Einführung in die grundlegende Kommunikation am Telefon und das Verfassen eines einfachen Briefs.
ये सुबह का समय था.
Yaha supaha ka samaya tha.
राजू ने डाकघर में कॉल किया.
Raju ne dakagara mem kola kiya.
उसे एक पत्र भेजना था.
Yus eka patra bayana tha.
डाकघर में हमेशा व्यस्तता होती है.
Dakagara mem hamesa vyastata hoti hai.
उसने एक टिकट का अनुरोध किया.
उसने एक टिकट का अनुरोध किया.
कर्मचारी ने उसे मदद की.
काम अकारी ने यूस मादादा की.
उसने पत्र लेने का विवरण पूछा.
उसने पत्र लेने का विवरण पूछा.
कर्मचारी ने उसे प्रक्रिया समझाई.
काम अकारी ने यूस प्रक्रिया समझाई.
राजू ने धन्यवाद कहा.
राजू ने धन्यवाद कहा.
फिर उसने पत्र लिखा.
फिर उसने पत्र लिखा.
उसने पता सही लिखा.
उसने पत्र सही लिखा.
पत्र भेजने का समय आया.
पत्र भेजन का समय आया.
राजू डाकघर गया.
राजू डाकघरा गया.
वहाँ उसने पत्र डाला.
वाम उसने पत्र डाला.
उसे अच्छा लगा.
यूस अच्छा लगा.
अब उसका काम पूरा हुआ.
अब उसका काम पूरा हुआ.
मेरे शहर में एक दिन.
Ein Tag in meiner Stadt.
अपना शहर खोजो और जानो कि कैसे आप विभिन्न शहरी स्थानों का वर्णन और नाम कर सकते हैं.
Entdecke deine Stadt und lerne, wie du verschiedene städtische Orte beschreiben und benennen kannst.
मैं अपने दिन की शुरुआत शहर के बीच में बड़े पार्क से करता हूँ.
Ich beginne meinen Tag am großen Park in der Stadtmitte.
बाजार में खरीदारी.
Einkaufen im Markt.
जाने कि कैसे दुकानों में खरीदारी की जाती है. उपयोगी शब्दावली और वाक्यांशों का उपयोग करके.
Erfahre, wie man in Geschäften einkauft, indem man nützliches Vokabular und Phrasen verwendet.
अमित शनिवार को बाजार गया.
Amit ging am Samstag auf den Markt.
वो ताजी सब्जियां खरीदना चाहता था.
Er wollte frisches Gemüse kaufen.
बाजार बहुत ही जीवंत था.
Der Markt war sehr lebhaft.
बहुत से लोग वहां थे.
Viele Menschen waren dort.
अमित ने एक दवा की दुकान देखी.
Amit sah eine Apotheke.
उसने वहां खरीदारी करने का फैसला किया.
Er entschied sich, dort einzukaufen.
कीमतें उचित थीं.
Die Preise waren angemessen.
उसने कुछ दवाएं खरीदी.
Er kaufte einige Medikamente.
फिर वो एक सब्जी की दुकान पर गया.
Danach ging er zu einem Gemüsestand.
सब्जियां ताजी और हरी थीं.
Das Gemüse war frisch und grün.
अमित ने टमाटर, आलू और पालक खरीदी.
Amit kaufte Tomaten, Kartoffeln und Spinat.
उसने विक्रेता को धन्यवाद दिया.
Er dankte dem Verkäufer.
भरी हुई थैलियों के साथ वो घर लौट आया.
Mit vollen Taschen kehrte er nach Hause zurück.
ग्रीष्मकालीन अवकाश की योजना बनाना.
Planen eines Sommerurlaubs.
छुट्टी के स्थानों के बारे में बात करें और दोस्तों के साथ एक सरल यात्रा की योजना बनाएं.
Sprich über Urlaubsziele und plane eine einfache Reise mit Freunden.
हमने सबसे पहले विभिन्न अवकाश स्थलों पर चर्चा की.
Wir diskutierten zuerst über verschiedene Urlaubsziele.
प्रत्येक की अलग-अलग धारणाएं और इच्छाएं थीं.
Jeder hatte andere Vorstellungen und Wünsche.
हमने पहाड़ों पर जाने का फैसला किया.
Wir entschieden uns, ins Gebirge zu fahren.
पहाड़ सुंदर पैदल मार्ग और ताजी हवा प्रदान करते हैं.
Die Berge bieten schöne Wanderwege und frische Luft.
इसके अलावा, हम एक साहसिक अनुभव का अनुभव करना चाहते थे.
Außerdem wollten wir ein abenteuerliches Erlebnis erleben.
गहन खोज के बाद, हमें एक सही होटल मिला.
Nach intensiver Suche fanden wir ein perfektes Hotel.
ये मुख्य पैदल मार्ग के पास स्थित था.
Es lag in der Nähe des Hauptwanderwegs.
हमारी यात्रा की तिथियां तय कर दी गईं.
Unsere Reisedaten wurden festgelegt.
हमने अपना सामान पैक करना शुरू किया.
Wir begannen, unsere Sachen zu packen.
हमने पैदल यात्राओं के लिए सभी आवश्यक चीजें पैक की.
Wir packten alles Notwendige für die Wanderungen ein.
हर कोई उत्सुक और उत्साहित था.
Jeder war gespannt und voller Vorfreude.
आखिरकार वो दिन आ ही गया.
Endlich war der Tag gekommen.
हमने यात्रा को शुरू करने के लिए जल्दी प्रस्थान किया.
Wir fuhren früh los, um die Reise zu beginnen.
यात्रा सुखद और उत्साहपूर्ण थी.
Die Fahrt war angenehm und voller Vorfreude.
कुछ घंटों के बाद हम अपने गंतव्य पर पहुंच गए.
Nach einigen Stunden erreichten wir unser Ziel.
ये और भी सुंदर था, जैसा हमने कल्पना की थी.
Es war noch schöner, als wir es uns vorgestellt hatten.
हमने अगले दिन खोज और रोमांच में बिताए.
Wir verbrachten die nächsten Tage mit Erkundungen und Abenteuern.
मीडिया की दुनिया.
Die Welt der Medien.
मीडिया के उपयोग और प्रभावी संचार माध्यमों में गहरा अंतर्दृष्टि.
Ein vertiefter Einblick in die Nutzung von Medien und effektive Kommunikationsmittel.
आज की दुनिया में मीडिया सर्वव्यापी है.
In der heutigen Welt sind Medien allgegenwärtig.
हर दिन हम जानकारी और मनोरंजन के लिए विभिन्न मीडिया रूपों का उपयोग करते हैं.
Jeden Tag nutzen wir verschiedene Medienformen für Information und Unterhaltung.
पारंपरिक समाचार पत्रों से लेकर सोशल मीडिया तक, मीडिया की खपत में भारी परिवर्तन हुआ है.
Von traditionellen Zeitungen bis hin zu sozialen Medien hat sich der Medienkonsum gravierend verändert.
डिजिटलीकरण ने जानकारी तक पहुंच को क्रांतिकारी बना दिया है.
Die Digitalisierung hat den Zugang zu Informationen revolutioniert.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.